ऐकलात ना मित्रांनो, आपण बोलवल्यावर गणपती बाप्पा येणारच की नाही? आणि माहिती आहे का, गणपती बाप्पा आला ना की आपली सर्व संकट तो दूर करतो। सर्व संकटांना पळवून लावण्याकरता आपण देवर्षी नारद विरचित संकटनाशन स्तोत्र मिळून म्हणूया।
प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादिशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपे गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणे नश्चन्य